ओम शांती। आज आहे 13/4/2025 अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 31/12/2004। मुरलीचे शीर्षक आहे या वर्षीच्या आरंभापासूनच बेहदची वैराग्य वृत्ती इमर्ज करा, हीच मुक्ती धामच्या गेटची चावी आहे। आज नवयुग रचता बाप दादा आपल्या मुलांसोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी, परमात्मा मिलन साजरे करण्यासाठी मुलांच्या प्रेमापोटी आपल्या दूर देशातून साकार वतनमध्ये मिलन साजरे करण्यासाठी आले आहेत। दुनियेमध्ये तर नववर्षाची मुबारक एकमेकांना देतात, परंतु बाप दादा तुम्हा मुलांना नवयुग आणि नवीन वर्षाची दोन्हींची मुबारक देत आहेत। नवीन वर्ष तर एक दिवस साजरे करायचे आहे, नवयुग तर तुम्ही संगमावर कायम साजरे करत राहता। तुम्ही देखील सर्वजण परमात्मा प्रेमाच्या आकर्षणाने ओढीने इथपर्यंत पोहोचला आहात, परंतु सर्वात दूर देशावरून येणार कोण? डबल विदेशी? ते तर तरीही या साकार देशामध्येच आहेत, परंतु दूरदेशी बापदादा किती दुरून आले आहेत हिशोब काढू शकता? किती मैलावरून आले आहेत? तर दूरदेशी बापदादा चोहो बाजूंच्या मुलांना भले समोर डायमंड हॉलमध्ये बसले आहेत किंवा मधुबनमध्ये बसले आहेत किंवा ज्ञान सरोवरमध्ये बसले आहेत, गॅलरीमध्ये बसले आहेत, तुम्हा सर्वांसोबत जे दूर बसून देश विदेश मध्ये बाप दादांसोबत मिलन साजरे करत आहेत, बाप दादा बघत आहेत। सर्वजण किती प्रेमाने दुरून बघत सुद्धा आहेत, ऐकत सुद्धा आहेत। तर चारी बाजूच्या मुलांना नवयुग आणि नवीन वर्षाची पदम गुणा मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो। मुलांसाठी तर नवयुग डोळ्यासमोर आहे ना। बस आज संगमावर आहोत, उद्या आपल्या नवयुगामध्ये राज्य अधिकारी बनून राज्य करणार इतके जवळ अनुभव होत आहे का? आज आणि उद्याचीच तर गोष्ट आहे, काल होता उद्या परत होणार आहे। आपल्या नवयुगाचा गोल्डन युगाचा गोल्डन ड्रेस समोर दिसत आहे, किती सुंदर आहे, स्पष्ट दिसत आहे ना। आज साधारण ड्रेसमध्ये आहोत, उद्या नवयुगाच्या सुंदर ड्रेसमध्ये चमकताना दिसणार। नवीन वर्षामध्ये तर एका दिवसासाठी एकमेकांना गिफ्ट देतात, परंतु नवयुग रचता बापदादांनी तुम्हा सर्वांना गोल्डन वर्ल्डची सौगात दिली आहे, जी अनेक जन्म चालणार आहे। विनाशी सौगात नाहीये, अविनाशी सौगात बाबांनी तुम्हा मुलांना दिली आहे। लक्षात आहे ना? विसरला तर नाही आहात ना? सेकंदामध्ये येऊ जाऊ शकता। आता आता संगमावर, आता आता आपल्या गोल्डन दुनियेमध्ये पोहोचता की वेळ लागतो? आपले राज्य स्मृतीमध्ये येत आहे ना। आजच्या दिवसाला निरोपाचा दिवस म्हटले जाते आणि 12 वाजल्यानंतर बधाईचा दिवस अर्थात शुभेच्छांचा दिवस म्हटले जाईल। तर निरोपाच्या दिवशी गतवर्षाला निरोप देण्यासोबतच तुम्ही सर्वांनी गतवर्षासोबत आणखीन कशाला निरोप दिला? चेक केले? कायमसाठी निरोप दिला का थोड्या वेळासाठी निरोप दिला? बाप दादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की वेळ फार तीव्र गतीने पुढे जात आहे, तर पूर्ण वर्षाच्या रिझल्टमध्ये चेक केले आहे का की माझ्या पुरुषार्थाची गती तीव्र होती का कधी कशी होती? दुनियेच्या कठीण परिस्थितीला पाहून आता आपल्या विशेष दोन स्वरूपांना इमर्ज करा। ती दोन स्वरूप आहेत, एक सर्वांप्रती दयाळू आणि कल्याणकारी आणि दुसरे प्रत्येक आत्म्याप्रती सदैव दात्याची मुले, मास्टर दाता। विश्वातील आत्मे बिलकुल शक्तिहीन, दुःखी, अशांत ओरडत आहेत। बाबांसमोर तुम्हा पूज्य आत्म्यांच्या समोर आळवणी करत आहेत। काही क्षणासाठी तरी सुख द्या, शांती द्या, खुशी द्या, हिम्मत द्या। बाबा तर मुलांच्या दुःखाला, कष्टाला पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत। तुम्हा सर्व पूज्य आत्म्यांना दया येत नाही काय? मागत आहेत, द्या द्या द्या। तर दात्याची मुले किमान ओंजळभर तरी द्या। बाप देखील तुम्हा मुलांना साथी बनवून मास्टर दाता बनवून आपला राईट हँड बनवून हाच इशारा देत आहेत. इतक्या विश्वाच्या आत्म्यांना सर्वांना मुक्ती द्यायची आहे, मुक्तीधाम मध्ये जायचे आहे. तर हे दात्याच्या मुलांनो, आपल्या श्रेष्ठ संकल्पाद्वारे, मनसा शक्तीद्वारे, वाणीद्वारे, संबंध संपर्काद्वारे, शुभभावना शुभकामनेद्वारे, व्हायब्रेशन वायुमंडळाद्वारे कोणत्याही युक्तीने मुक्ती द्या. ओरडत आहेत, मुक्ती द्या. बाप दादा आपल्या राईट हँड्सना म्हणतात, दया करा, आतापर्यंतचा हिशोब काढा. भले मेगा प्रोग्राम केला आहे, कॉन्फरन्स केली आहे, भले भारतामध्ये किंवा विदेशांमध्ये सेंटर्स देखील उघडली आहेत, परंतु टोटल विश्वामध्ये आत्म्यांच्या संख्येच्या हिशोबाने किती पर्सेंटमध्ये आत्म्यांना मुक्तीचा रस्ता सांगितला आहे? फक्त भारतासाठी कल्याणकारी आहात का विदेशामध्ये जे काही पाच खंड आहेत, तर जिथे जिथे सेवा केंद्र उघडली आहेत तिथले कल्याणकारी आहात? विश्वाचे कल्याणकारी आहात. विश्वाचे कल्याण करण्यासाठी प्रत्येक मुलाला बाबांचा हँड राईट हँड बनायचे आहे. कोणालाही काही द्यायचे असेल तर कशाने दिले जाते? हातांनी दिले जाते ना. तर बाप दादांचे तुम्ही हँड्स आहात ना, हात आहात ना. तर बाप दादा राईट हँड्सना विचारत आहेत, किती टक्के कल्याण केले आहे, किती टक्के झाले आहे मला सांगा, हिशोब काढा. पांडव हिशोब करण्यामध्ये हुशार आहेत ना. म्हणून बाप दादा म्हणतात, आता स्वपुरुषार्थ आणि सेवेच्या भिन्न भिन्न विधीद्वारे पुरुषार्थ तीव्र करा, अर्थात वेगवान करा. स्वस्थितीमध्ये देखील चार गोष्टी विशेष चेक करा, याला म्हणणार तीव्र पुरुषार्थ. एक गोष्ट, प्रथम हे चेक करा की निमित्त भाव आहे, कोणत्याही रॉयल रूपातील मीपणा तर नाही आहे, माझेपणा तर नाही आहे. साधारण लोकांचा मी आणि माझे सुद्धा साधारण आहे, वरवरचा आहे. परंतु ब्राह्मण जीवनामध्ये माझे आणि मीपणा सूक्ष्म आणि रॉयल आहे. त्याची भाषा माहिती आहे काय आहे? हे तर होतच असते, हे तर चालतच असते, हे तर होणारच आहे. चालत आहोत, बघत आहोत. तर एक निमित्त भाव प्रत्येक गोष्टीमध्ये निमित्त आहे, भले सेवेमध्ये किंवा स्थितीमध्ये किंवा संबंध संपर्कामध्ये. चेहरा आणि वर्तन निमित्त भाव असणारे असावे. आणखी त्याची दुसरी विशेषता असेल निर्माण भाव, निमित्त आणि निर्माण भावाने निर्माण करणे. तर तीन गोष्टी ऐकल्या, निमित्त, निर्माण आणि निर्माण. आणि चौथी गोष्ट आहे निर्वाण. जेव्हा इच्छा असेल तेव्हा निर्वाण धाम मध्ये पोहोचू शकता. निर्वाण स्थितीमध्ये स्थित व्हा, कारण स्वतः निर्वाण स्थितीमध्ये असाल तेव्हाच दुसऱ्यांना निर्वाण धाम मध्ये पोहोचवू शकाल. आता सर्वांना मुक्ती हवी आहे, सोडवा सोडवा असे ओरडत आहेत. तर या चार गोष्टी चांगल्या प्रमाणात प्रत्यक्ष जीवनामध्ये असणे अर्थात तीव्र पुरुषार्थी. तेव्हा बापदादा म्हणतील, वाह वाह बच्चे वाह. तुम्ही देखील म्हणाल, वाह बाबा वाह, वाह ड्रामा वाह, वाह पुरुषार्थ वाह. परंतु आता काय करता ठाऊक आहे? ठाऊक आहे? कधी वाह म्हणता, कधी व्हाय अर्थात का असे म्हणतात. वाह ऐवजी व्हाय, आणि व्हाय मग होते हाय. तर व्हाय नाही, वाह. तुम्हाला देखील काय चांगले वाटते? वाह चांगले वाटते की व्हाय? काय चांगले वाटते? वाह. कधी व्हाय करत नाही ना, चुकून येते. डबल फॉरेनर्स व्हाय व्हाय करता का? कधी कधी म्हणता? जे डबल फॉरेनर्स कधीही व्हाय म्हणत नाहीत त्यांनी हात वर करा, फार थोडे आहेत. अच्छा, भारतवासी जे वाह वाह ऐवजी का काय म्हणतात त्यांनी हात वर करा. का काय म्हणता का? कोणी परवानगी दिली आहे तुम्हाला? संस्कारांनी, जुन्या संस्कारांनी तुम्हाला व्हाय म्हणायची परवानगी दिली आहे. आणि बाबा म्हणतात, वाह वाह म्हणा, व्हाय व्हाय नाही. तर आता नवीन वर्षामध्ये काय करणार? वाह वाह करणार? का कधी कधी वाय म्हणण्याची परवानगी द्यावी? वाय चांगले नाहीये, जसे वायू अर्थात पोटामध्ये गॅस होतो ना, तर पोट खराब होते ना, तर वाय वायू आहे असे करू नका। वाह वाह किती चांगले वाटते, होय म्हणा, वाह वाह वाह। अच्छा, तर दूर देशामध्ये ऐकत आहेत, बघत आहेत, भारतामध्ये देखील, विदेशामध्ये देखील, त्या मुलांना देखील विचारतात, वाह वाह करता का वाय वाय करता? आता निरोपाचा दिवस आहे ना, आज या वर्षाचा निरोपाचा शेवटचा दिवस आहे, तर सर्वांनी संकल्प करा, वाय म्हणणार नाही, विचार सुद्धा करणार नाही, क्वेश्चन मार्क नाही, आश्चर्याची मात्रा नाही, बिंदू, क्वेश्चन मार्क लिहा, किती वाकडा आहे आणि बिंदू किती सोपा आहे। बस डोळ्यांमध्ये बाबा बिंदूला सामावून घ्या, जसा पाहण्याचा बिंदू डोळ्यांसमोर सामावलेला आहे ना, असे सदैव नयनांमध्ये बिंदू बाबांना सामावून घ्या। सामावून घेणे येते? येते का फिट होत नाही, खालीवर होते का? तर काय करणार, निरोप कोणाला देणार? व्हायला? कधीही आश्चर्याची रेषा सुद्धा येऊ नये, असे कसे, असे देखील होते का, असे झाले नाही पाहिजे, असे होतेच का? क्वेश्चन मार्क नको, आश्चर्याची मात्रा सुद्धा नको, बस बाबा आणि मी। बरीच मुले म्हणतात, हे तर चालतेच ना, बाप दादांना रूह रिहानमध्ये खूप मनोरंजक गोष्टी सांगतात, समोर तर सांगू शकत नाहीत ना, तर रूह रिहानमध्ये सर्व काही सांगतात। ठीक आहे, काहीही चालते, परंतु तुम्हाला चालायचे नाही, तुम्हाला उडायचे आहे, तर चालण्याच्या गोष्टी का बघता? उडा आणि उडवा। शुभभावना शुभकामना अशी शक्तिशाली आहे की या शुभभावना शुभकामने व्यतिरिक्त यांच्यामध्ये वाय येऊ नये, म्हणजे ती इतकी पॉवरफुल आहे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही अशुभ भावना असणाऱ्याला सुद्धा शुभ भावनेमध्ये बदलू शकता। दुसरे म्हणजे, जर बदलू शकत नसाल तरी देखील तुमची शुभ भावना शुभकामना अविनाशी आहे, कधी कधी वाली नाही, अविनाशी आहे, त्यामुळे तुमच्यावर अशुभ भावनेचा प्रभाव पडू शकत नाही। प्रश्नांच्या मागे जाता, हे असे का होत आहे, हे किती दिवस चालणार, कसे होणार, यामुळे शुभ भावनेची शक्ती कमी होते, नाहीतर शुभ भावना शुभकामना या संकल्प शक्तीमध्ये खूप ताकद आहे। बघा, तुम्ही सर्व बापदादांकडे आला आहात, पहिला दिवस आठवा, बापदादांनी काय केले, भले पतित येवो पापी येवो साधारण येवो, भिन्न भिन्न वृत्तीवाले भिन्न भिन्न भावनावाले येवो, बापदादांनी काय केले, शुभ भावना ठेवली ना। माझे आहात मास्टर, सर्वशक्तिवान आहात, दिल तख्त नशीन आहात, ही शुभभावना ठेवली ना, शुभकामना ठेवली ना, त्यामुळेच तर बाबांचे बनलात। बाबांनी म्हटले का की हे पापी तू का आला आहेस, शुभभावना ठेवली, माझी मुले मास्टर सर्वशक्तिवान मुले, जेव्हा बाबांनी तुम्हा सर्वांविषयी शुभभावना ठेवली शुभकामना ठेवली, तर तुमच्या मनाने काय म्हटले, मेरा बाबा, बाबांनी काय म्हटले, मेरे बच्चे। अशीच जर शुभभावना कामना ठेवाल तर काय दिसून येईल, माझा कल्पापूर्वीवाला गोड भाऊ, माझी सिकिलधी बहीण अर्थात खूप खूप वर्षांनंतर भेटलेली बहीण, परिवर्तन होईल, तर या वर्षामध्ये काही करून दाखवायचे आहे। फक्त हात वर करायचा नाही, हात वर करणे खूप सोपे आहे, मनाचा हात वर करा, कारण खूप काम बाकी राहिलेले आहे। बाप दादांच्या जर नजरेस पडत आहे, विश्वातील आत्म्यांची खूप दया येते, आता प्रकृती सुद्धा हैराण झाली आहे, प्रकृती स्वतः हैराण झाली तर काय करायचे, आत्म्यांना हैराण करत आहे, आणि बाबांना आपल्या मुलांना पाहून दया येते। तुम्हा सर्वांना दया येत नाही का, फक्त समाचार ऐकून गप्प बसता, बस इतके आत्मे निघून गेले, ते आत्मे संदेशापासून तर वंचित राहिले। आता तरी दाता बना, दयाळू बना, हे तेव्हा होईल दया तेव्हा येईल जेव्हा या वर्षाच्या आरंभापासून स्वतःमध्ये बेहदची वैराग्य वृत्ती इमर्ज कराल. बेहदची वैराग्य वृत्ती या देहाची देहभानाची स्मृती असणे ही देखील बेहदच्या वैराग्याची कमी आहे. छोट्या छोट्या हदच्या गोष्टी स्थितीला डगमग करतात कारण बेहदची वैराग्य वृत्ती कमी आहे. आकर्षण आहे, वैराग्य नाहीये, आकर्षण आहे. जेव्हा पूर्णतः बेहदचे वैरागी बनाल, वृत्तीमध्ये देखील वैरागी, दृष्टीमध्ये देखील बेहदचे वैरागी, संबंध संपर्कामध्ये, सेवेमध्ये, सर्वांमध्ये बेहदचे वैरागी, तेव्हाच मुक्तीधामचा दरवाजा उघडेल. आता तर जे आत्मे शरीर सोडून जात आहेत आणि परत जन्म घेणार, परत दुःखी होणार, आता मुक्तीधामचे गेट उघडण्यासाठी निमित्त तर तुम्हीच आहात ना, ब्रह्मा बाबांचे साथीदार आहात ना, तर गेट उघडण्याची चावी आहे बेहदची वैराग्य वृत्ती. अजून चावी लागलेली नाही आहे, चावी तयारच नाहीये की आहे. ब्रह्मा बाबा देखील वाट पाहत आहेत, ऍडव्हान्स पार्टी देखील वाट पाहत आहे, प्रकृती देखील वाट पाहत आहे, खूप हैराण झाली आहे. माया देखील आपले दिवस मोजत आहे. आता बोला, हे मास्टर सर्वशक्तिवान, बोला काय करायचे आहे. या वर्षामध्ये काही नवीन तर कराल ना, नवीन वर्ष म्हणता तर नवीनता तर कराल ना. आता बेहदच्या वैराग्याची मुक्तीधामला जाण्याची चावी तयार करा. तुम्हा सर्वांना तर आधी मुक्तीधाममध्ये जायचे आहे ना. ब्रह्मा बाबांना वचन दिले आहे, सोबत जाणार, सोबत येणार, सोबत राज्य करणार, सोबत भक्ती करणार. तर आता तयारी करा. या वर्षामध्ये करणार की दुसरे वर्ष पाहिजे? जे समजतात या वर्षांमध्ये अटेन्शन प्लीज, पुन्हा पुन्हा करणार त्यांनी हात वर करा. करणार मग तर ऍडव्हान्स पार्टी तुम्हाला खूप मुबारक देईल. ते देखील थकले आहेत. अच्छा, टीचर्स काय म्हणता? पहिली लाईन काय म्हणते आहे? आधी तर पहिल्या लाईन मधले पांडव आणि पहिल्या लाईन मधल्या शक्ती जे करणार आहेत त्यांनी हात वर करा. अर्धवट हात नको. अर्धवट हात वर कराल तर म्हणणार अर्धे करणार. पूर्ण उंच हात वर करा. अच्छा, मुबारक असो, मुबारक असो. अच्छा, डबल विदेशी हात वर करा. एकमेकांकडे बघा, कोणी हात वर केला नाहीये. अच्छा, हा सिंधी ग्रुप देखील हात वर करत आहे. कमाल आहे, तुम्ही देखील करणार? सिंधी ग्रुप तुम्ही कराल? मग तर डबल मुबारक असो. खूप चांगले. एकमेकांना साथ देऊन शुभभावनेचा इशारा देत हातामध्ये हात मिळवत करायचेच आहे. अच्छा, सभेमध्ये कोणीतरी आवाज केला, सर्वांनी खाली बसा. नथिंग न्यू. आता लगेच एका सेकंदामध्ये बिंदू बनून बिंदू बाबांची आठवण करा आणि ज्या काही गोष्टी आहेत त्याला बिंदू लावा. लावू शकता? बस एका सेकंदामध्ये मी बाबांचा, बाबा माझे. अच्छा, आता चारही बाजूंच्या सर्व नवयुगाच्या मालक मुलांना चारही बाजूंच्या नवीन वर्ष साजरे करणाऱ्या उमंग उत्साहवाल्या मुलांना सदा उडत राहायचे आहे आणि उडवत राहायचे अशा उडती कलावाल्या मुलांना सदैव तीव्र पुरुषार्थाद्वारे विजयी माळेचे मणी बनणाऱ्या विजयी रत्नांना बाप दादांच्या नवीन वर्ष आणि नवीन युगाच्या आशीर्वादांसोबतच पदम गुणा थाळ्या भरभरून मुबारक असो, मुबारक असो. एका हाताची टाळी वाजवा. अच्छा, आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे एकाग्रतेच्या अभ्यासाद्वारे एकर स्थिती बनविणारे सर्व सिद्धी स्वरूप भव. एकाग्रतेच्या अभ्यासाद्वारे एकर स्थिती बनविणारे सर्व सिद्धी स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे, जिथे एकाग्रता आहे तिथे स्वतः एकरस स्थिती असते. एकाग्रतेमुळे संकल्प, बोल आणि कर्मातील व्यर्थपणा समाप्त होतो आणि समर्थपणा येतो. एकाग्रता अर्थात एकाच श्रेष्ठ संकल्पामध्ये स्थित राहणे. ज्या एका बीजरूपी संकल्पामध्ये संपूर्ण वृक्षरूपी विस्तार सामावलेला आहे, एकाग्रतेला वाढवा तर सर्व प्रकारची हलचल समाप्त होईल, सर्व संकल्प बोल आणि कर्म सहजच सिद्ध होतील, त्यासाठी एकांतवासी बना। स्लोगन आहे, एकदा झालेल्या चुकीविषयी सारखा सारखा विचार करणे अर्थात डागावर डाग लावणे, त्यामुळे होऊन गेलेल्या गोष्टींना बिंदू लावा। एकदा झालेल्या चुकीविषयी सारखा सारखा विचार करणे अर्थात डागावर डाग लावणे, त्यामुळे होऊन गेलेल्या गोष्टींना बिंदू लावा। अव्यक्त इशारे, कंबाइंड रूपाच्या स्मृतीद्वारे सदा विजयी बना। जसे यावेळी आत्मा आणि शरीर कंबाइंड आहे, तसे बाबा आणि तुम्ही कंबाइंड रहा। फक्त हे लक्षात ठेवा की मेरा बाबा। आपल्या मस्तकावर सदा सोबतीचा तिलक लावा। जे सौभाग्य असते, सोबत असते, ते कधीच विसरायला होत नाही, तर साथीदाराला नेहमी सोबत ठेवा। जर सोबत राहाल तर सोबत याल। सोबत राहायचे आहे, सोबत जायचे आहे, प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पामध्ये सोबतच आहे। अच्छा, ओम शांती।